सफन्या अध्याय 2. हे निर्जल राष्ट्र, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या. फरमान सादर होण्याआधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी, परमेश्वराचा कोप तुमच्यावर येईल त्यापूर्वी, परमेश्वराचा क्रोधाचा दिवस तुमच्यावर येण्यापूर्वी तुम्ही एकत्र या. पृथ्वीवरील सर्व नम्र लोक आहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता ते तुम्ही त्या शोधा, धार्मिकता शोधा, नम्रता शोधा, नम्र होण्यास शिका. कदाचित परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी तुम्ही सुरक्षित राहाल. गज्जाचा त्याग करण्यात येईल व अश्कोलोन ओसाड होईल. ते भर दुपारी अश्दोदला बाहेर काढतील आणि एक्रोन उपटले जाईल. समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस करेथी राष्ट्राला हाय हाय, परमेश्वर तुमच्या विरुद्ध बोलला आहे. कनान जो पलिष्ट्याचा देश आहे, मी तुझा असा नाश करणार की तुझ्यात कुणीही रहिवाशी उरणार नाही. तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राणे होतील व मेंढ्यांच्या कळपासाठी वाडे असलेले कृणे असा होईल. किनाऱ्याचा प्रदेश यहुदाच्या घराण्यातील राहिलेल्यांचा होईल. ते त्यावर आपले कळप चाडतील. संध्याकाळी ते अश्कोलोनामधील घरात विश्रांती घेतील, कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांची काळजी घेईल आणि त्यांचे भविष्य पुनर्संचित करीन. मोआबाने मारलेले ठुमणे व अमोनाने वापरलेले अशब्द मी ऐकले आहेत. त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली व त्यांच्या सीमांचे उल्लंघन केले आहे. यास्तव सैन्याचा परमेश्वर इस्रायलचा प्रभू असे म्हणतो, मी जिवंत आहे, म्हणून मोआब सदोमासारखा होईल व अमोनवासी गमोरा यासारखे होतील. ते एक निरुपयोगी ठिकाण व मिठाचा खाचा व कायमचे ओसाड असे होतील. पण माझ्या लोकांतील राहिलेले त्यांना लुटतील आणि माझ्या राष्ट्रातील शेष त्यांचे वतन पावेल. मोआब व अमोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्यांचा परमेश्वर याच्या लोकास टोमणे मारले व त्यांची थट्टा केली. ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल. सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी सर्व राष्ट्रद्वीपे त्यांची आराधना करतील. अहो कुशीनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल. नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडील हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करेल आणि निनवेला ओसाड व वृक्ष वाळवंट असे करेल. ते फक्त कळप व राष्ट्रांचे पशु तिच्यामध्ये वसतील. तिच्या खांबावर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील. त्यांचा आवाज खिडक्यातून ऐकू येईल. कावळे त्यांच्या दारापाशी ओरडतील. त्यांचा आवाज खिडक्यातून ऐकू येईल, कारण त्यांनी गंधसरूची लाकडी खांब उघडे केले आहे. जी नगरी आधी हर्षात व भीतीशिवाय जगत होती आणि आपल्या मनात म्हणत होती की मीच आहे आणि माझ्याबरोबरची दुसरी कोणीच नाही, तीच ही आहे, ती आता कशी ओसाड व वनपशु बसण्याचे स्थान अशी झाली आहे. आणि तिच्याजवळ जाणारा येणारा प्रत्येकजण फुसफुसणारा व आपला हात हलवणारा.